नामचिन्तामणि कृष्णश्चैतन्यराजविग्रह Supreme Lord is absolute. The Supreme Lord is eternal, full of knowledge and full of bliss.
Param Bhagavan jahe te amarta jnan ani ananda yani paripurna hai.
In this age of Kali Yuga, he descends into this world of duality in the sound of his name.
Ya Kali Yuga madhe Param Bhagwan ja je yuga hai prakarakecha ani gambhat gambhikyacha jo yuga hai tya yugat Param Bhagwan tyancha namacha rupat avtarna hotat.
Kali Kalai Nam Rupai Krishna Vatar. There is no difference between the Lord and His name. Just as Krishna is eternal, full of knowledge and full of bliss, His name also is eternal, full of knowledge and full of bliss.
ज्याप्रमाणे स्वतः भगवंत चिरंतनता ज्ञान आणि आनंद यात परिपूर्ण आहेत त्याचप्रमाणे त्यांचं नावही अमरता ज्ञान आणि आनंद याने परिपूर्ण आहे.
There are so many historical references in the scriptures of how Lord Krishna protects his devotee when his devotee is in danger.
शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की संकटाच्या प्रसंगी भक्तांना परमेश्वराने कशा प्रकारे टाळलेलं आहे.
जस्ट एज इन वृंदावन देर इज द ब्युटिफुल नरेशन बाय शुकदेव गोस्वामी ऑफ व्हेन द कावर्ड बॉयज एंड द काउज अलॉंग विथ कृष्णा एंटर डीप इन टू द फॉरेस्ट ऑफ वृंदावन.
श्रीमद भागवत पुराणामध्ये शुकदेव गोस्वामी महाराजांनी छान वर्णन केलंय की एकदा भगवंत स्वतः आपल्या गोप मित्रांसोबत फार सखोल जंगलामध्ये जाऊन जेव्हा खेळत असतात त्यावेळी काय होतो.
इन दिस मटेरियल वर्ल्ड एनी अरेंजमेंट यू मेक यू मस्ट एडमिट यू आर स्टिल इन अ कंडिशन ऑफ ग्रेट डेंजर.
भौतिक जगामध्ये आपण किती चांगली व्यवस्था केली तरी पण सगळ्यांना याच्याबद्दल पूर्ण ज्ञान असायला हवं की किती चांगली व्यवस्था केली तरी सुद्धा आपण अतिशय संकटमय स्थितीमध्ये नेहमी असतो.
भागवत एक्सप्लेन्स समाश्रित ये पद पल्लव प्लवान महापदम कुंज विश्वमुरारी भवान बुद्धि वत्स पदम 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 यदि पदम नतेश. That this is a place where there is danger at every step.
भागवतामध्ये महाराजांचा जो श्लोक सांगितला त्याचा अर्थ असा आहे की ह्या भौतिक जगामध्ये प्रत्येक पावला घडी संकट आपल्यासमोर उभं असतं.
And whoever you are, whatever arrangements you make, you cannot change that reality of material nature.
आणि आपण कुठची व्यक्ती असलो काही आपण प्रयत्न केले तरी हे जे सत्य आहे की पदोपदी आपल्यासमोर संकट उभं आहे भय उभं आहे ही वस्तुस्थिती आपण बदलू शकत नाही.
सम पीपल लुकिंग फॉर द सेफ्टी अँड प्रोटेक्शन दे मूव इन टू द सिटी.
काही लोक आपल्या गावातल्या संकट आणि सुखसोयी ज्या नसतात किंवा गैरसोयी असतात त्या टाळण्याकरता म्हणून शहरामध्ये येतात.
बट इन द सिटी देयर इज पोल्युशन व्हिच एंडेंजर्स योर हेल्थ. There is crime, dacoits, rogues who endanger your life, your wealth.
परंतु ज्यावेळी ते शहरात येतात की गैरसोय म्हणून परंतु शहरात पालक काय असतात सरा इथे गुन्हे होतात, इथे प्रदूषण होतं, अनेक ठिकाणी आता दंगे दिसतात आणि अनेक प्रकारच्या वेळसोयी आपण टाळू इच्छितो त्या दुप्पट रीतीने आपल्याला ज्या इथे अनुभवायला मिळतात.
As soon as you walk into the crowded streets, your life is in danger.
ज्या क्षणी आपण रस्त्यावरती प्रवेश करतो चालण्याकरता त्या क्षणापासून आपलं जीवन धोक्यात यायला सुरुवात होते.
There are rickshaws, motor cars, trucks, buses, trains, buffaloes, cows, people, bicycles. Any one of these can kill you within a minute.
रस्त्यावर ज्या ज्या गोष्टी दिसतात, गाड्या, हातगाड्या किंवा मोटरगाड्या किंवा अनेक माझ्या महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या अनेक गोष्टी आपण रस्त्यात आपण अनुभव करतो, बैलगाड्या किंवा ज्या काही वाहनं ज्या काही गोष्टी आपण समजात घेतो त्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला धोका असतो.
Does not matter who you are, no one is separated from the laws of material nature.
आपण जरी कितीही मोठी व्यक्ती असलो तरी सुद्धा निसर्गाचे जे नियम आहेत जे धोक्याचे ज्या धोक्यापासून आपण मुक्त राहू शकत नाही ते सत्य जे आहे कोणी बदलू शकत नाही.
At the least expected moment, danger strikes.
आणि प्रत्येक क्षणाला हे जे हा धोका आहे आपल्या समोर आवड उभा असतो.
Just last week, we have all heard the sad news of this great plane crash in Bangalore.
आपण गेल्या आठवड्यामध्ये सगळ्यांनी वाचलं असेलच की पेपरामध्ये बातमी आली होती की बँगलोरला जो मोठा विमान अपघात झाला त्याबद्दल सगळ्यांना माहिती असेलच.
There was not a single person on that flight who was expecting death that day any more than any one of us today are expecting death this evening.
त्या विमानात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीला हे ठाऊक नव्हतं की मृत्यू त्याच्यासमोर आवाज सुरू आहे. त्याप्रमाणे आपण इथे बसलो आहोत कोणाला असं वाटत नाहीये की मृत्यू आपल्यासमोर उभा आहे. त्याचप्रमाणे त्या विमानातल्या प्रत्येक व्यक्तीला अशी कल्पना होती की मृत्यू आपल्यासमोर उभा नाहीये.
Even one with millions and millions, crores of rupees and great power and control, even such a person was not exempt from the dangers of the reality of this material existence.
या जगामध्ये जरी आपण लक्षात येत असू आपल्याकडे कोट्यावधी रुपये असतील, आपण श्रीमंत असू, महान भक्ती असू, तरी सुद्धा मृत्यूचा जो हा नियम आहे, मरण जे आहे हे सगळ्यांना प्राप्त आहे. त्यापासून कोणीच व्यक्ती कुठचीच व्यक्ती मुक्त नाही.
Just 2 days back, I was speaking with one man, vegetarian all his life, very athletic, physically fit, always took such care of his health, and one day he found that his body was utterly plagued with cancer.
दो दिवसापूर्वी महाराज एका व्यक्तीशी चर्चा करत होते. त्यांना बोलता बोलता या गोष्टीची जाणीव झाली की एक व्यक्ती जी आपल्या आयुष्यभरामध्ये शाकाहारी राहिली, क्षणोक्षणी आपल्या शरीराची त्या व्यक्तीने काळजी घेतली आणि एका पैलवानाच्या प्रमाणे शरीर ज्यांनी जोपासलं आणि आयुष्यभर काळजी घेतली, परंतु त्यांना असं कळलं की त्या व्यक्तीला कॅन्सर झाला होता.
We do not want to speak in a negative way, simply to depress people's minds, but we are speaking realistically about the facts of life in this material world.
महाराज आपल्याला ही उदाहरण देऊन आपल्याला विरस करण्याचा प्रयत्न करत नाहीये, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ज्यांची तुम्ही आता उदाहरण ऐकली त्या सगळ्या गोष्टी हे जीवनाचं खरं सत्य आहे. जरी ती उदाहरणं कटू असतील तरी सत्य आहेत हे महत्वाचं आहे.
So then people may say, well, this is all due to the artificial condition of living in the technological world of the city.
तर लोकांना असं वाटेल की जे काही उदाहरणं आपण ऐकली धोक्याची ती कदाचित शहराच्या आधुनिक आणि कृत्रिम प्रकारच्या जीवन पद्धतीप्रमाणे त्याची फळं म्हणून असू शकेल किंवा जीवन पद्धतीमुळेच असू शकतील.
So let me move into the forest.
तर आपण आता हळूच जंगलाकडे वळूया.
In the forest you will find the bears, the leopards, the tigers, the serpents.
जंगलामध्ये आपल्याला अस्वल, वाघ, चित्ता, साप अशासारखे अनेक हिंसक प्राणी दिसतील.
At any moment, anyone can strike you.
आणि कुठच्याही क्षणी आपल्याला, आपण जंगलात असू तर कुठच्याही क्षणी आपल्याला कुठची जे जनावर आहे ते आपल्याला हल्ला करू शकेल.
Not to speak of falling trees, monkeys throwing. There are so many unexpected dangers that can come upon you.
आणि हे गोष्टी वेगळ्याच की हे सर्वांनी आपल्याला हल्ले करतील, पण कुठच्याही क्षणी आपल्याला झाड पडू शकेल, कुठच्याही क्षणी एखादा वाकड आपल्याला येऊन हल्ला करू शकेल. आणि काही अशा घटना ज्या आपल्याला परिचित नाही आहेत किंवा अपेक्षित नाही आहेत त्या घडू शकतील.
So in this way, the cowherd boys and the cows, along with Lord Krishna, were playing with great joy in the forests of Vrindavan.
तर अशा प्रकारे आपण पुन्हा आपल्या गोष्टीकडे वळूया की एकेकाळी कृष्ण आपल्या गोपमित्रांबरोबर समवेत जंगलामध्ये गेले होते खेळण्याकरता आणि लीला करण्याकरता, परंतु त्यांना जरा सुद्धा कल्पना नव्हती की आपल्या आपण कुठे संकटमय स्थितीमध्ये आहोत की संकट आपल्याबरोबर येऊ शकेल. अशा त्या गाफील भावनेमध्ये ते मशगूल झाले होते.
All at once, to their great surprise, they found that a mighty fire with roaring flames was growing higher and higher and higher in all four directions around them.
आणि अचानक अशा मशगूल आनंदमय स्थितीमध्ये असतानाच त्यांनी काय पाहावं, त्यांना दिसलं की एक भयानक अशी व्यक्ती जी अगरंब शरीराची आहे आणि त्याचं शरीर चार दिवसांना पसरलेलं आहे, त्याच्या तोंडातून भयानक ज्वाला बाहेर पडत आहे, डोळ्यातून नदी बाहेर पडते आहे, आणि अशा भयानक अवस्थेमध्ये ती व्यक्ती चार दिवसांनी आपलं शरीर व्यापून त्या गोपजनांच्या समवेत समोरसमोर जवळजवळ येत आहे.
How is it that such innocent, playful boys surrounded, enveloped by this fire? Nobody started that fire.
तरी असं कसं झालं, अचानक ह्या निष्पाप गोपीजनासमोर असं भयानक अग्नी कशी काय लागली? कोणी तर स्वतः येऊन त्यावेळी झाले नाहीच.
But by the laws of nature, the wind blows and sometimes it causes the branches of trees like the bamboo to rub with friction together and it causes a spark, and that spark when it touches dry leaves it creates fire.
जंगलामध्ये अशी एक व्यवस्था असते की ज्या क्षणी वारा वाहतो आणि झाडाच्या फांद्या एकमेकांना घासल्या जातात तर अचानक खिडकी होते, आणि ती खिडकी जेव्हा कुठच्या पाण्याच्या संपर्कात येते त्या क्षणी आग निर्माण होते.
And that one little spark, when fanned by the wind, can destroy millions and millions of acres of land.
आणि ती छोटीशी खिडकी, लहानशी खिडकी, ज्या क्षणी पानांना येऊन फिरते त्या क्षणी त्याची आगीत रूपांतर होतं, आणि ती आग जी आहे जी थोड्या खिडकीचं निर्माण झाली आहे ती आग लाखो कोसापर्यंत गाळफळ करू शकते.
Two years ago in the United States of America, no one started fire, but just by the natural course of friction of the trees, small fires started. It broke out into raging fires because of the heat and the lack of rain, and literally hundreds and thousands of acres of forest was burnt to the ground.
खूप ग्रीष्म ऋतू गर्मी पडली होती, त्या क्षणी पाऊस पडला होता, अशा एका समयी अशाच दोन झाडांच्या घर्षणामुळे खिंडगी उत्पन्न होऊन लाखो एकर जमीन ही आगीत नष्ट झाली होती, भस्मसात झाली होती.
It was 100% out of the control of man to stop this fire.
आणि ही जी आग निर्माण झाली ती जगातल्या कुठच्याही महानातल्या महान मोठ्या मोठ्या व्यक्तीच्या नियंत्रणाच्या बाहेर होती. कुठची व्यक्ती ही आग आपल्या ताब्यात आणू शकत नव्हती.
What to do? Today I was talking to one young lady from California, the wealthiest state in all of America. She was explaining to me that last year the city was struck by an earthquake and practically the entire city tumbled to the ground. Practically total destruction.
तार महाराज जी का अमेरिकेतला जे कॅलिफोर्निया शहर आहे कॅलिफोर्निया त्या शहरात एका बाईशी चर्चा करत होते तर त्या बाईने त्यांना सांगितलं की कॅलिफोर्निया शहरामध्ये गेल्या वर्षी इतका मोठा भूकंप झाला की संपूर्ण शहर हादरून गेलं होतं.
एव्हरीवन गोज टू कॅलिफोर्निया टू एन्जॉय. Of course, you people in India, I do not think you need too much convincing of the miseries of material life. The wealthy countries of the world are very expert at trying to hide the reality of the miseries of life.
जगातली संपन्न राष्ट्र आहेत जी श्रीमंत राष्ट्र आहेत ती इतक्या प्रकारे कुशल आहेत अशा प्रकारे कुशल आहेत की त्यांना बरोबर कल्पना आहे की जगातलं जे सत्य आहे जे जगाचं परम सत्य आहे मृत्यू किंवा धोके ते कशा प्रकारे लोकांपासून लपवावं आणि त्याची दिशाभूल करावी त्यांना पूर्ण ज्ञान आहे.
But I can frankly say in India there's no hope of hiding the miseries of material life. And I said, according to the observance of any visitor of India, it is utterly impossible in this country to in any way hide the miseries of material life.
परंतु भारतामधली परिस्थिती अशी आहे की जगातील कुठेही कुठली व्यक्ती जरी या ठिकाणी भेट देण्याकरता आली तरी या ठिकाणचे जे दुःख आणि या ठिकाणचे संकट जे आहेत ते आपल्याला काही दडवता येत नाही. इतर प्रकारचे दुःख आणि इतर संकट आपल्यासमोर आहेत ती दडवणं आपल्याला काही शक्य नाही.
That is one of the glories of India.
भारताची जी गोष्ट आहे ही फार गौरवाची गोष्ट आहे समाजामध्ये.
The illusion is very small compared to anywhere else in the world.
तो जगामध्ये जो अनेक ठिकाणी जो भ्रम पसरला आहे की जग आनंदमय आहे आणि मजा करण्याकरता आहे हे जे हा जो भ्रम जो आहे जो पाश्चिमात्य देशामध्ये पसरला आहे तो हा भ्रम फार कमी प्रमाणात भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
So here are these innocent cowherd boys and helpless cows who are surrounded by flames that were reaching the clouds in the sky.
पुन्हा गोष्टीकडे वळूया की जंगलामध्ये कृष्ण आणि गोपीजन आनंद लुटत असतानाच अचानक चारिसांनी आगीचे लोळ उठतात की इतके मोठे आगीचे लोळ की जे आकाशा ढगापर्यंत पोचतील असे वाटत होते.
What could they possibly do to protect themselves?
अशा परिस्थितीत त्या निष्पाप लहानग्या गोपीजनांनी काय करू शकले असते.
They realized they were in a hopeless and helpless condition.
त्यांना पूर्णपणे कळून चुकलं की आपण ह्या भयानक आगीच्या मध्ये फार असहाय्य आणि दीन अशा अवस्थेत पोहोचलेलो आहोत.
But the fact is, every one of us at this very moment is in a hopeless and helpless condition.
परंतु सत्य तर हे आहे की ह्या क्षणी सुद्धा आपल्यामधील प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारच्या असहाय्य आणि भयावह स्थितीमध्ये आहे.
The fact is, at this very moment, if Krishna or God does not save you, you will die in a second.
सत्य तर हे आहे की ह्या क्षणी जर परमेश्वराची इच्छा नसेल तर आपल्यामधली कुठचीच व्यक्ती जिवंत राहू शकणार नाही.
If God does not provide you air to breathe, in a moment you will die.
जर परमेश्वराने आपल्या आपल्या श्वासाकरता जर हवा पुरवठा बंद केला तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती दोन तीन क्षणातच नाश पावेल.
If God does not provide the rains, very soon we will all die.
आणि जर परमेश्वराने आपल्याला पाऊस दिला नाही पाणी पुरवठा केला नाही तर आपल्यामधली प्रत्येक व्यक्ती भुकेने हैराण होऊन मरण पावेल.
If God does not keep the sun just exactly in the proper location, we will all either burn to death or freeze to death.
आणि परमेश्वराने जर सूर्य हा जो तारा आहे हा त्याच ठिकाणी तिचा ठेवला नाही किंवा जरा मागे एखादा पुढे ठेवला तर जरा जवळ ठेवला तर आपण सगळे जळून बसत असतो आणि दूर ठेवला तर आवश्यक तितकी उष्णता न मिळाल्यामुळे आपण सर्व नाश पाहू.
हाउ मेनी ऑफ अस हॅव लर्न द आर्ट ऑफ कीपिंग आवर हार्ट बीटिंग.
आपल्यापैकी किती व्यक्तींना अशी कला अवगत आहे ती सतत आणि अनंत काळापर्यंत आपलं हृदय जे आहे सदैव कंपन पावत राहील अशी कला कोणाला अवगत आहे?
You do not know how your heart is beating.
आपल्यापैकी कुठल्या व्यक्तीला याचं ज्ञान नाहीये की आपलं हार्ट हे हृदय जे आहे ते कसं सततच्या प्रमाणात चालू राहिलेलं असतं.
There is a supernatural power, the power of God, that is keeping your heart beating beyond any power of your intelligence.
आपल्या बुद्धीच्या पलीकडे परमेश्वराचा आपल्या हृदयावर ताबा आहे की त्याच्याच कृपेमुळे आपलं हृदय जे आहे सतत कंप पावत असतं.
If he does not keep the heart beats within a moment, you die.
जर परमेश्वराची इच्छा झाली आणि जर हृदयावर बंद पडला तर क्षणार्धात आपण मृत्यू पाहू जाऊ.
The fact is we are 24 hours a day in a hopeless and helpless condition completely depending on the mercy of God.
आपण कधी खाऊ नसेल प्रत्येक व्यक्ती 24 तास दिवसातले अशाच परिस्थितीमध्ये जी धोका आणि भ्रमाने भरलेली आहे संकटाप्रमाणे संकटाच्या सानिध्यात आहे अशा स्थितीमध्ये आपण सर्वजण आहोत 24 तास.
Does everyone agree? Raise your hand if you agree.
तर महाराजांनी जे सांगितलं आहे की आपण सर्वजण ह्या संकटमय परिस्थितीत 24 तास असतो असहाय परिस्थितीमध्ये देवाच्या कृपेशिवाय तर हे सत्य किती लोकांना मंजूर आहे त्यांनी आपला हात वर करावा.
Raise your hand if you disagree.
ज्या लोकांना हे म्हणणं पटत नाही त्यांनी हात वर करावा. आपण सगळ्यांना स्थित नाही आहोत 24 तास आपण एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहोत परमेश्वराच्या कृपेची आपल्याला जरूर नाही आहे असं त्यांचं म्हणणं त्यांनी हात वर करावं. सगळ्यांना पडलेलं दिसते.
So the cowherd boys in their helpless and hopeless condition there was only one shelter to turn to Krishna.
तर अशा असहाय्य परिस्थितीत असताना त्या तान्या गोपालजनांना फक्त एकच आशा होती परमेश्वर भगवंत कृष्णाकडे धाव घ्यायची.
कृष्णा वी हॅव नो अदर रेफरेंस दॅन यू.
ते म्हणाले भगवान कृष्णा तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच तारक नाही.
वी आर युअर डिव्होटीज.
तुम्ही तुमचे भक्त आहोत.
The cowherd boys and the cows, with tears in their eyes, they looked upon the beautiful form of Govinda with the helpless feeling of a dying man looking at a picture of the Supreme Personality of Godhead.
Asha agita rola madhe sapadle asana asha bhayanak paristhiti madhe sarva gopal mandali dhavat dhavat krishna kade geli ani tya sundar murti samor ubha rahun भगवंताच्या समोर त्यांनी प्रार्थना केली की तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच चालत नाही.
मारे कृष्ण राके के राके कृष्ण मारे के लॉर्ड इफ यू वॉन्ट टू किल मी देर इज नो वन एंड नथिंग दॅट आय कॅन डू टू प्रोटेक्ट माय सेल्फ अँड माय लॉर्ड इफ यू वॉन्ट टू प्रोटेक्ट मी नॉट इवन द ब्लेझिंग फायर रिचिंग द स्काय ऑन ऑल फोर साइड्स अराउंड मी कॅन टच मी.
त्याच्या सर्वांनी मिळून भगवंताची प्रार्थना केली की हे परमेश्वरा तुझी जर इच्छा असेल तर आगीचे डोळे जे आकाशाला पोचत आहेत ते सुद्धा आम्हाला ठार करू शकणार नाही आणि जर तुझी इच्छा नसेल तर कुठल्याच परिस्थितीमध्ये आमचं आयुष्य आता संकटात राहणार आहे.
फॉर कृष्ण देयर इज नथिंग दॅट इज डिफिकल्ट.
परमेश्वराकरता कुठची गोष्ट अशक्य नाही.
व्हॉट इज अन इम्पॉसिबल कंडिशन ऑफ लाईफ फॉर अस इज मोस्ट सिंपल फॉर कृष्ण.
आपल्या दृष्टीने जे अशक्यप्राय गोष्ट असते ती परमेश्वराकरता फारच सोपी आणि सुलभ असते.
इफ द एंटायर फायर ब्रिगेड ऑफ ऑल ऑफ इंडिया वर टू ट्राय टू पुट आउट अ फॉरेस्ट फायर देयर वुड बी नो इफेक्ट.
जर भारतामधली संपूर्ण अग्निशामक बंब व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी लावली गेली असती तर त्याचा काहीच परिणाम झाला नसता.
फ by all material standards, the cowherd boys were finished. They had only one defense from all devouring death. And that was they had faith that Krishna was their friend and protector. Krishna told them to close their eyes. At that time he was just a small child of the name Gopal. And with the effortlessness of a playful child, he simply inhaled, and all the flames of the fire within an instant were consumed into his mouth.
आणि त्या स्थिती सगळ्यांना डोळे बंद करण्यास सांगून भगवंतांनी काय केलं की आपल्या महान शक्तीच्या आधारे सर्व आगीचे डोळे जे आहेत त्यांनी आपल्या नाकाच्या द्वारे शरीरात सामावून घेतले.
Indeed, whatever dangerous condition, whatever impossible situation we're in life, know for Krishna to help us, it is no more difficult for him than to simply inhale one breath in his childish and innocent manner. And when the cowherd boys and cows opened their eyes, they saw the beauty of the Vrindavan forest all around them. And they began to dance and celebrate the glorious mercy. They began to dance and glorify the infinite mercy of their friend and protector, Sri
Krishna.
So that same Krishna is constantly before us when we call upon his holy name with all of his power and all of his glory.
आणि तोच तेच भगवंत स्वतः या क्षणी सुद्धा आपल्यासमोर त्याच संपूर्ण शक्तीनिशी आणि दयेनिशी आपल्यासमोर दयापूर्ण स्थितीमध्ये उभे आहेत.
In fact, it is said that the only safe place in this entire material creation is where the name of Lord is being glorified.
आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण जगामध्ये या सगळ्या विश्वामध्ये एकच स्थान असं जे संकट रहित आहे ज्या ठिकाणी आपल्या भीती नाहीये ते म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताच्या पवित्र नावाचं कीर्तन होतं जप होतो ते एकच स्थान या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक सुरक्षित स्थान आहे.
For one who remembers the name of the Lord, even the moment of death is of no danger.
आणि जी व्यक्ती भगवंताचं नाव मृत्यूच्या समयी घेते की ज्या व्यक्तीला भगवंताचे स्मरण होतं मृत्यू समयी त्या व्यक्ती स्वतीकरता मृत्यूसारखी भयानक जी घटना आहे ती सुद्धा एक सामान्य घटना असते.
अंतकाली च मामेव स्मरण मत्वा कलेवरम. कृष्ण सेज वन हू रिमेंबर्स मी एट द टाइम ऑफ डेथ अटेन्स इटर्नल लाइफ इन द स्पिरिचुअल वर्ल्ड.
तर महाराजांनी गीतेमधला एक श्लोक सांगून अर्थ सांगितला की जी व्यक्ती मृत्यूच्या अंतिम समयी अंतिम क्षणी भगवंताचं ध्यान करते त्या व्यक्तीकरता भगवंताचा धामी प्रवेश नक्कीच आणि सिद्ध झालेलं असतं.
Through the process of chanting the Lord's name, we can find peace and real hope in every condition of life and be immune from the imminent dangers of this existence.
तर जपाची आणि नामस्मरणाचे जी विधी आहे ती विधी आपल्याला जगातल्या प्रत्येक धोक्यापासून आणि संकटापासून टाळू शकते.
It is actually the only protection.
आणि ही जी नामस्मरणाची विधी आहे हीच वस्तुत आणि सत्य पाहायला गेल्यास एकच आणि एकच अशी विधी आहे की ज्यापासून आपल्याला या जीवनाच्या संकटापासून मुक्ती मिळू शकेल.
So let us welcome within our hearts the great opportunity at hand to take sincerely as the priority of our life the shelter of the holy name of God.
या पवित्र क्षणी आपण सर्वांनी आपल्या हृदयामध्ये या गोष्ट स्वागत करूया की परमेश्वराचं नाव आपल्या समोर अशा स्थितीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे तर सर्वांनी कृपा करून आपल्या हृदयामध्ये हे जे पवित्र नाम आहे स्वागत करणं आपण सिद्ध होऊया.
There is no more auspicious atmosphere than where the devotees come together to resound the pure vibration of Harinam Kirtan.
ज्या ठिकाणी श्रीकृष्ण भक्त एकत्र येऊन पवित्र नामाचा जप करतात कीर्तन करतात त्या स्थानाशिवाय या जगामध्ये कुठलं स्थान संकटाशिवाय रहित नाहीये आणि त्या स्थानाएवढं पवित्र स्थान या जगात कुठंच नाहीये. त्या ठिकाणी भक्त जण एकत्र येऊन
It is a fact. It is a fact that when the devotees come together to congregationally vibrate the pure sound of Krishna's name, this material world cannot exist in that atmosphere. But that place is in truth Vaikuntha, the place where there is no danger, no anxiety, no birth, no death.
आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु हे परम सत्य आहे की ज्या ठिकाणी भक्त मंडळी एकत्र येऊन नामस्मरण करतात कीर्तन करतात ती जागा ते स्थान म्हणजे वैकुंठ स्थान आहे. त्या स्थानामध्ये जन्म मृत्यू दुःख जरा व्याधी याचं स्थान नाही आहे. या सगळ्या धोक्यापासून या सगळ्या दुःखापासून रहित ते एकच स्थान आहे ते वैकुंठ समान आहे ज्या ठिकाणी भक्त मंडळी एकत्र येऊन नामस्मरण आणि कीर्तन करतात.
Our Guru Maharaj, A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, was once in the city of Chicago, a city very famous for crime. He was speaking with a lieutenant of the police force, and this lieutenant asked Prabhupada, "What recommendation do you have to help rescue the city from the great rise in crime that is causing everyone great fear?"
Chicago Saramade. जे आमचे परम गुरु आहेत प्रभुपाद महाराज ते ज्या ठिकाणी ज्या काळी त्या ठिकाणी होते तेव्हा एकदा त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला विचारलं कारण शिकागो शहर जे आहे सर्वात गुन्हेगारीमध्ये उच्च शहर आहे त्या गुन्हेगारी फार अधिक प्रमाणात चालते तर त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की ह्या शहरातले जे गुन्हे आहेत जे अधिक प्रमाणात चालतात ते टाळण्याकरता किंवा निश्चित करण्याकरता तुमच्याकडे काय उपाययोजना आहे.
Is every day at noon when there is the lunch break, everyone in the city be ordered by law to congregate in designated areas to chant the holy names of the Lord, to have the beautiful kirtan of the Lord, and then you distribute prasad. If you simply do this, Chicago will become Vaikuntha.
त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जो प्रश्न केला तुम्ही सांगितलं की त्या पोलीस अधिकाऱ्यांनी महाराजांना प्रश्न केला होता प्रभुपाद महाराजांना की तुमच्याकडे ह्या सगळ्या ज्या गुन्हे आहेत ते टाळण्याकरता काय उपाययोजना आहे. आता प्रभुपाद महाराजांनी त्यांना असं उत्तर दिलं की ज्यावेळी भोजन समयाचा दुपारचा त्यावेळी सर्वांनी अनेक ठिकाणी ठिकठिकाणी एकत्र येऊन ते नामस्मरण कीर्तन करावं आणि सर्वांनी प्रसाद वितरण करावा. हा एकच उपाय आहे ह्या शहरातील जे अधिक तर गुन्हे प्रमाणात जातात ते टाळण्याकरता.
The lieutenant replied that I will have to discuss this with the members of the city council.
त्या पोलीस अधिकाऱ्याने असं उत्तर दिलं की तुमचा जो उपाय आहे तो अमलात आणण्याकरता मला उच्च अधिकाऱ्यांची चर्चा करावी लागेल.
So the great souls, the sadhus, they are giving everyone a chance to find the pure atmosphere of Vaikuntha right in the very place they are living today, if they simply take to the process of the congregational chanting of the holy names.
तर जे महात्मा जन आहेत, जे साधू जन आहेत, संत जन आहेत, त्यांची कृपा इतकी अगाध आहे की त्यांच्या कृपेमुळे ही जी संधी आहे कुठच्याही स्थानाचं परिवर्तन वैकुंठामध्ये करायची, कुठचंही जे प्रतिस्थान असेल त्याचं वैकुंठात रूपांतर करण्याची संधी आहे, नामस्मरण करून कीर्तन करून, ही संधी आपल्या संतांच्या कृपेने पदोपदी आणि क्षणोक्षणी उपलब्ध आहे प्रत्येक माणसाला.
You are what you associate with. Gradually, by associating with this Vaikuntha atmosphere, your heart will become Vaikuntha.
आपण ज्या व्यक्तीसोबत संग्रह करतो त्या व्यक्तीप्रमाणे आपण बनतो. तर नियमित प्रकारे सत्संग करून, नियमितपणे सत्संग करून जर आपण नामस्मरणाचा ज्या विधी आहे तो आपल्याचा केला आणि ही जी कृती कीर्तनाची आपल्या जीवनामध्ये बिंबवली तर ह्या स्थानाचं रूपांतर वैकुंठात होण्यास वेळ लागणार
नाही. We have a very attentive student here today. महाराज म्हणाले की
आता सध्या एक तिथे शुक्रवारी बसलाय तर तो फार ध्यानपूर्वक आपलं प्रवचन ऐकतो.
In the Chaitanya Charitamrita there was a dog just like this who became very attracted to the devotees chanting the holy names.
आमच्या संप्रदायात जो ग्रंथ आहे चैतन्य चरितामृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये अशीच एक उदाहरण आहे की ज्या ठिकाणी भक्त मंडळी बसून कीर्तन करत होती त्याने असाच एक कुत्रा येऊन बसला आणि त्याला त्या कीर्तनाने फार मोहित केला होता.
And within only a few months time he was directly sent to the spiritual world.
आणि महाप्रभूंच्या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने त्या कुत्र्याला त्याचं एवढं भाग्य झालं की त्याच एका कृतीमुळे त्याला कीर्तन खूप आवडलं त्यामुळे थेट त्याची परमलोकी परमेश्वराने व्यवस्था केली.
That is the great power of the chanting of God's name.
तर अशी ही नामस्मरणाची किमया आहे, भगवंताच्या पवित्र नामाच्या जपाची ही विलक्षण किमया आहे.
Whether you are high class, low class, rich, poor, literate or illiterate, human or dog, simply by hearing the name of God you will become purified.
आपण श्रीमंत असा, गरीब असा, शिकलेला असा किंवा अशिक्षित असा किंवा उच्च जातीमध्ये असा, नीच जातीमध्ये असा, गरीब असा, श्रीमंत असा, कुठच्याही किंवा आपण मनुष्य असा किंवा प्राणी असा, जर आपण भगवंताचं पवित्र नाव श्रवण करण्याची कला अवगत केली तर प्रत्येकाकरता मुक्तीचा मार्ग उपलब्ध आहे.
क्वेश्चन्स?
महाराजांच्या या प्रवचनावरती कोणाला काही प्रश्न आहेत? तर
प्रश्न असा आहे की महाराज तर अमेरिकामध्ये आलेले आहेत आणि ते आता आमच्या एकदम गरीब परिस्थिती आलेली आहे तर महाराजांनी त्यांचं आध्यात्मिक कारण ड्रायव्हिंगसाठी सांगावं.
प्रश्न असा आहे की महाराज अमेरिकेतून श्रीमंत देशामध्ये इथे आले आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला फार गरीब परिस्थिती आहे तर महाराजांनी कृपा करून गरिबीचं कारण सांगावं. माझं क्वेश्चन इज यू हॅव कम फ्रॉम अमेरिका बट हिअर द प्लेस वेअर यू स्टे इज अ प्लेस ऑफ पोअर पीपल सो कॅन यू टेल अस द रिझन बिहाइंड पॉवर्टी.
आय सी मोर वेल्थ हिअर दॅन इन द मोस्ट अपर क्लास नेबरहुड्स ऑफ अमेरिका.
तर महाराजांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी महाराजांना सर्वाधिक संपत्ती दिसते, धन दिसते, जे त्यांनी अमेरिकेतल्या आणि मुंबईतल्या अनेक अनेक धनवान मंडळाच्या घरात पाहिलेलं आहे.
Real wealth is faith in God. Real wealth is the willingness to hear the glories of the Lord.
महाराजांच्या मध्ये खरी संपत्ती म्हणजे देवाची भक्ती, देवावर श्रद्धा आणि देवाबद्दल जे प्रवचन आहे, जे देवाची स्तुती आहे, त्याबद्दल ऐकण्याची जी आतुरता आहे, जी उत्सुकता आहे, ते खरं धन आहे.
Where there is no faith, where there is no devotion, where there is no renunciation of sinful activities, that place is a place of the most horrible poverty.
महाराज म्हणजे की ज्या ठिकाणी भगवंतावर श्रद्धा नाहीये, भगवंतावर भक्ती नाहीये, त्याचं नामस्मरण नाहीये आणि इंद्रिय उपभोग जे आहेत, पापवृत्ती जी आहे, ती त्याग करण्याची ज्या ठिकाणी प्रवृत्ती नाहीये, ते स्थान खऱ्या अर्थाने गरीब स्थान आहे. खऱ्या अर्थाने गरिबीने जे सखडलेलं स्थान आहे ते तेच स्थान आहे ज्या ठिकाणी भक्ती नाही आहे, स्वतः नाही.
Real wealth is devotion. This is the wealth that can bring prosperity to the heart.
खऱ्या अर्थाने संपत्ती म्हणजे भक्ती आहे. भक्ती हेच खरं धन आहे की जे आपल्या हृदयाला खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करू शकते.
Money and modern luxuries of life without devotion only create a burning anxiety in the heart.
पैसा ही अशी चीज आहे की आपल्याला अशी कल्पना असेल, वाटत असेल की पैशामुळे आपण सगळ्या आधुनिक सुखसुविधा उपलब्ध करून घेऊ शकू, परंतु पैसा ही अशी एक चीज आहे की जी पैशामुळेच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख, यातना आणि चिंता उत्पन्न निर्माण होतात.
When I was a young child, at certain times in my life, I lived in quite a wealthy neighborhood.
तो महाराजांच्या बालपणी त्यांच्या सुनांचं सांगतायत की त्यांच्या बालपणी ते बऱ्यापैकी श्रीमंत अशा वातावरणात राहिले होते.
But I was always very inclined toward seeking friendship with poor people.
परंतु त्याक्षणी सुद्धा महाराजांची वृत्ती अशी होती की अशा श्रीमंतांना राहून सुद्धा गरीब लोकांशी मैत्री करण्याचा जास्त कल होता.
Because I found that the rich people were always trying to be somebody that was not them. They were always trying to be create an image of somebody that they were not.
कारण त्यांचा असा अनुभव होता की जी श्रीमंत मंडळी होती त्यांची सदा जनता एकच प्रवृत्ती होती की आपण कोणतरी मोठे आहोत, लोकांपुढे आपले एक प्रतिमा निर्माण करायची, आपण जे नाही आहोत अशा प्रकारचा ती खोटी प्रतिमा आहे, जी अहंकाराची भावना आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करायची प्रवृत्ती त्यांनी श्रीमंत लोकांना पाहिली होती.
Filled with pride, filled with greed. There was no peace in their lives.
त्यांच्या भावनेप्रमाणे अनेक श्रीमंत लोकांनी पाहिलं त्यांचं जीवन हे दुःखाने, लोभाने आणि मत्सराने अशा अनेक वाईट गुणांनी त्यांचं जीवन भरलेलं होतं.
Real wealth is simplicity and faith in God.
खरं धन म्हणजे साधी राहणी आणि परमेश्वराची श्रद्धा हीच आपल्या जीवनातली खरी धनसंपत्ती आहे.
Whether you are living in a beautiful palace or whether you are living in the jungle or in the streets, if you have that simplicity and faith in God, you are the wealthiest amongst all men.
आपण आपल्या शहरात राहा, गावात राहा किंवा कुठल्याही ठिकाणी राहा, परंतु जर आपल्या हृदयामध्ये परमेश्वरावर श्रद्धा असेल आणि आपली राहणीमान साधं असेल, वृत्ती साधी असेल, सामान्य असेल, तर जगाच्या प्रत्येक स्थानी, प्रत्येक ठिकाणी आपणच अशी व्यक्ती आहात की सर्व धनवान आणि संपत्ती आहे.
And whether you are living in a palace or in the forest or on the city streets, if you do not have that simplicity and faith in God, you are in utter poverty.
आणि जर आपण अतिशय श्रीमंत अशा स्थितीत राहत असाल, असे धनवान अशा अवस्थेत राहत असाल, परंतु आपल्या हृदयामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा नसेल, भक्ती नसेल आणि ती साधी प्रवृत्ती, सामान्य प्रवृत्ती, ती साधी राहणी आपल्यात असेल, तर त्या स्थितीत सुद्धा आपण सर्वात गरीब अशी व्यक्ती आहात.
एनी अदर क्वेश्चन?
आणि हे प्रश्न आहे का कुठल्या प्रकारचा प्रश्न आपण विचारू शकता? तर तो महाराज देऊ शकते.
नॉट अ क्वालिफिकेशन. If you are not anxious to hear the glories of the Lord, being poor is a disqualification. Being rich is a disqualification. The question is, are you anxious to associate with the message of God? If you are, you are the wealthiest man on earth. If you are not, no matter what material conditions are, you are the most unfortunate man on earth. No matter what material conditions are, you are the most unfortunate man on earth.
But the place where you are sitting, many people don't have even proper food to eat. So how this philosophy can be applied over here where there is so much of difficulties in material, basic needs of material life?
It is the duty of those that have to provide for those who do not have. Where there is Krishna consciousness, this compassion is natural. Where there is not Krishna consciousness, there is greed. That is the problem. So to the degree we become Krishna conscious, to that degree the material and the spiritual necessities of life will be available for all. The problem is a lack of God consciousness, and the only solution is a raise in Krishna
consciousness. अशा परिस्थितीत आहोत, गरीब परिस्थितीमध्ये आहोत, त्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये भगवतभावना तितक्या प्रमाणात नाहीये. कारण ज्या ठिकाणी भगवतभावना अधिक प्रमाणात आहे त्या ठिकाणी भगवंत स्वतः आनंदाने सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतात, आध्यात्मिक शारीरिक गरजा सगळ्या पुरवतात. परंतु आपल्यामध्ये ही भगवतभावना नसल्यामुळे, ही भक्ती नसल्यामुळे आपण कंजूस झालो आहोत. त्यामुळे जे अमीर लोक आहेत त्याच्यामध्ये दानाची प्रवृत्ती नाहीये. कारण खरं नियम असा आहे की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी अधिक आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून गरीब ठिकाणी दान झालं पाहिजे. परंतु ही भावना भक्ती भावना नाहीये. सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या अधीन आहेत, त्याच्याच मालकीचे आहेत. ही भावना या ठिकाणी नसल्यामुळे आणि भगवत भक्ती नसल्यामुळे आपण सर्वजण आज ह्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत. तर सगळ्या ह्या कठीण परिस्थितीला उत्तर एकच, म्हणजे आपल्यामध्ये जी भावना नाही भक्तीची, जी लागवड करणं, जोपासना करणं, की ज्या प्रकारे देवाची दया जी आहे ती आपल्याकडे आकर्षित होईल आणि प्रवेश स्वतःहून कृपेने आपल्या सगळ्या गरजांचा पुरवठा करेल. आणि माझा प्रश्न कोण आहे का? माझा प्रश्न आहे, त्यांनी कृपा करून प्रश्न विचारला. आपण माझा असा प्रश्न आणखी काय की ही जी भावना आहे, भावना ही सर्व जी आहे, ज्या संघ जो आहे हा कृष्ण भक्तीची म्हणजे आठवणी करतो किंवा प्रसाद देतो. अनेक ठिकाणी आपण पाहतो की आपण गणेश भक्ती करतो, देवीची भक्ती करतो, शंकराची भक्ती करतो. तर ह्या देवांच्या भक्तीसमोर कृष्ण भक्तीचं स्थान काय? कृष्ण भक्ती आणि इतर देवांची भक्ती यात फरक काय? आता मी क्वेश्चन इज that many times our moment is reaching Krishna bhakti, and people are devotee many times, Ganesh, Shiva or Devi many times. So what is the position of Krishna Bhakti in front of the devotion to other gods?
In the Bhagavad Gita, Krishna declares that the various demigods are worshipped by people who have material desires. And the demigods can give material benedictions and fulfill those desires. But all such material benedictions, like everything of this material world, are temporary and ultimately culminate in frustration and suffering.
तर ज्या गीतेमध्ये महाराजांनी उदाहरण दिलं शोकाच्या आधारे की कृष्णदास कृष्ण भगवंत म्हणतात की ज्या ते अनेक देवता आहेत जसे शंकर गणेश किंवा देवी त्यांच्यामध्ये शक्ती त्यांनी दिलेली आहे ते लोकांच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही भौतिक इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याची शक्ती त्या देवतामध्ये आहे तर परंतु जी लोक या देवीची किंवा गणेशाची शंकराची पूजा करतात त्यांना ह्या गोष्टी प्राप्त होतो त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात परंतु ज्या गोष्टी त्यांना प्राप्त होतात त्या वरदानामुळे त्या सर्व सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या तात्पुरत्या आहेत चिरंतन नाही आहेत क्षणिक आहेत ते संपणार आहेत.
But Krishna, because he is the supreme Godhead, he is the giver of bhakti, prema, or love. And it is that love that gives eternal peace and eternal happiness to one's life.
परंतु श्री कृष्ण जे आहेत त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला त्याची आराधना केल्यामुळे त्याची भक्ती आपल्याला प्राप्त होते की ज्या भक्तीमुळे आपल्याला चिरंतन आनंद आणि शांती प्राप्त होते ही शांती जी आहे ही चिरंतन आहे आणि इतर देवतांपासून मिळणाऱ्या वरदानाप्रमाणे ती तात्पुरती किंवा क्षणिक नाही आहे ही शांती चिरंतन काळाची आहे आणि आत्म्याला सुख देणार आहे.
Bhagavatam explains, Savai Pung Sankaro Dharma Yathopakti Radhokshite Ahoitiki Apratihata Yayatma Suprasitati. And that the supreme occupation for all humanity is that which brings one to the point of unmotivated, uninterrupted, loving service to the Lord. This is the benediction that Krishna gives. Unmotivated, uninterrupted, loving service, which is the platform of consciousness which completely satisfies the self. There is no material arrangement that can satisfy the self. The demigods, they can provide various fulfillments of desires for material arrangements. But Krishna can fill your heart with that supreme peace and love, which is bhakti, which is the eternal condition of the soul.
त्यांनी श्रीमद भागवत पुराणातल्या एका श्लोकाचा आधार घेऊन हा मुद्दा स्पष्ट केला की प्रत्येक व्यक्ती जी मनुष्य म्हणून जन्म घेते तर खरा धर्म हा आहे की असं खरं कर्तव्य मनुष्याचं हे आहे की ज्या कर्तव्यामुळे ज्या कर्तव्यापूर्तीमुळे आपल्या हृदयामध्ये अखंडित भक्ती निर्माण होईल आणि जी शुद्ध भक्ती असेल आणि जी ही शुद्ध भक्ती जी आपल्याला प्राप्त होते आपल्या खऱ्या कर्तव्यापूर्तीपासून खऱ्या कर्तव्याचं जे हे फळ आहे कर्तव्यपूर्तीचं जे फळ आहे ते फळ फक्त कृष्ण भक्तीतून प्राप्त होतं आणि ही जी कृष्ण भक्ती आहे ती आत्म्याच्या आपल्या आत्म्याच्या आनंदाचं खरं मूळ आहे आणि ह्या आत्म्याच्या आनंदाचं वरदान फक्त कृष्ण भक्ती बरोबर आहे. इतर देवांची भक्ती करून आपल्या सभोवतालची परिस्थिती आपण बदलू शकू तर आपण श्रीमंत होऊ शकू किंवा बुद्धिमान होऊ शकू किंवा अशा अनेक प्रकारे आपण आपल्या भोवतालची स्थिती जी आहे ती बदलू शकू परंतु आताचा जो आनंद आहे ती खरी शांती हृदयाची आहे जी आपण सगळ्यांना सगळ्या आपण पाहत असतो त्या शांती करता जी आपली शांती असती व आपली ओढ आहे आणि प्रत्येक व्यक्तीला शांतीची गरज आहे तो खरा आनंद ती खरी शांती आपल्याला कृष्ण भक्तित्व मिळते. म्हणून प्रत्येकाने हे आपलं जे कर्तव्य आहे कृष्ण भक्ती करायचं ते जाणून घ्यायला पाहिजे, ज्या आधारे आपण सर्व लोक खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतो. प्रश्न असा आहे त्याकडून विचारलेला आहे की जर सगळ्यावरती सगळ्या व्यक्तीवरती देवाची कृपा आहे कृष्णाची कृपा आहे तर आपल्यामधील काही व्यक्ती गरीब आणि काही श्रीमंत का आहेत, त्याचं कारण काय?
Richness and poorness is a result of one's previous material karma. But whatever situation you are in due to your past karma, you should understand that real wealth is the inner realization of self-realization, finding the wealth of love and peace within your own heart. That peace is eternal. The wealth of a rich man it is only a temporary arrangement. When his pious activities are exhausted, he will become poor. And the suffering of a poor man, the result of his sinful activities, when they are exhausted, he will become rich. It is all temporary. But the peace within the heart, which comes through devotion to God, that is eternal wealth. And that is what we should ultimately strive to attain.
याचं उत्तर असं मानलं गेलं आहे की श्रीमंती किंवा गरिबी हे आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे. परंतु श्रीमंती किंवा गरिबी हे जरी पूर्वकर्माचं फळ असलं तरी हे दोन्ही श्रीमंती गरिबी दोन्हीही तात्पुरते आहे. ज्या क्षणी आपली पूर्वकर्म जे आहेत ज्याला श्रीमंत बनवतात ते ज्या क्षणी कर्म संपतात आपण पुन्हा त्याच प्राप्त होतो. आणि गरीब असून जी आपली पूर्वकर्म जे आहेत त्याला गरीबाला भाग पाडतात ती संपली की पुन्हा आपण त्या स्थितीला परत येतो. परंतु श्रीमंती गरिबी या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत, क्षणिक आहेत, ज्या आपल्या काळाला अनुरूप आहेत, काळाप्रमाणे नष्ट होतात. परंतु खरं धन हे आपल्या हृदयातल्या संपत्तीकडे लक्ष द्यायचं, ते खरं धन आहे. आपल्या हृदयामध्ये देवाचं स्थान आहे, ते खरं धन हृदयात आपल्यामध्ये आहे, आनंदाचं जे विधान आहे हृदयामध्ये त्याचा शोध घेणं हे आयुष्याचं खरं धन आहे. जोपर्यंत हे धन आपण शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत आपण या श्रीमती गरिबीमुळे आपल्यावर परिणाम होऊ शकतो. परंतु जी व्यक्ती हे धन शोधून काढतं हृदयातलं भक्तीचं आणि आनंदाचं त्या व्यक्तीला श्रीमंत आणि गरीब ह्या कुठच्या बाह्य परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला फरक पडत नाही. सुख दुःख त्या व्यक्तीला जास्त दुखावू शकत नाही कारण त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आनंद साधन हा इतक्या प्रमाणात असतो भक्ती मिळालेला असतो. त्यामुळेच बाह्य परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला सुखी आणि दुःखाचा अनुभव होऊ शकत नाही. कारण श्रीमती गरिबी ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या भरे आपल्या पूर्वक्रमाच्या फळामुळे आपल्याला असतील सुद्धा तरी पण दोन्ही परिस्थितीमध्ये जर हृदयातला आनंद भक्ती आपण शोधून काढू शकलो तर दोन्ही परिस्थितीमध्ये आपण खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करू शकतो असा प्रश्न उत्तर नारायण दिले.
The real wealth of the heart can only be attained when we please Radha and Krishna.
हृदयाचा खरा आनंद आपण तेव्हा प्राप्त करू शकू ज्या क्षणी आपण राधा आणि कृष्ण यांची भक्ती केली, त्यांना आनंद आणि तृप्ती द्यायचा प्रयत्न केला, त्याचं समाधान कसं आपण जर कार्य केलं.
How is it that I say one sentence and it takes you 10 minutes to translate?
राधाकृष्णाच्या भक्तीमध्येच तर म्हटलं की मी एका वाक्यामध्ये सांगतो तुम्हाला तर तुम्ही मराठीमध्ये अनेक वक्त कसे का सांगता. तुम्ही म्हटलं की अधिक उच्च मराठी जर मी वापरली इथे तर तुम्हाला कळलं नाही, त्यामुळे साध्या आणि सोप्या मराठीमध्ये आपलं जे उच्च इंग्लिश आहे ते तुम्हाला स्पष्ट करून सांगायला लागतं.
A devotee of the Lord takes pleasure in seeing Krishna satisfied.
जर कृष्ण भक्त आहे तो आपल्या परमेश्वराच्या आनंदामध्येच स्वतःच आनंदाने सुख मानतो.
Krishna is satisfied, he says, patram pushpam palam toyam yome bhakta. Put a leaf of flower, a little water. I will give you a nice example. Sometimes we give lectures at very rich people's houses, sometimes at very poor people's houses. So what I have found is even in the most exquisite, beautiful bungalows in all of Bombay, we have not seen such a pleasing arrangement for Radha and Krishna to sit as we are seeing here this evening.
महाराजांचा अनुभव असा आहे की त्यांनी आतापर्यंत अनेक श्रीमंत आणि गरीब लोकांच्या घरी प्रवेश केले आहेत, परंतु अधिकाधिक श्रीमंत लोकांच्या घरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी जी राधाकृष्णाची व्यवस्था केली आहे, ज्या सुंदर प्रकारे त्या मूर्ती त्यांनी तिथे सजवल्या आहेत, तशी व्यवस्था त्यांनी कुठेच पाहिली नाही. अधिकाधिक श्रीमंतांच्या घरी सुद्धा अशी व्यवस्था पाहिली नाही.
They appear to be standing in all the opulence of Vrindavan.
साक्षात वृंदावनाच्या सर्व ऐश्वर्यासमवेत ते उभे आहेत.
Seeing this is the real opulence of the eyes.
राधा आणि कृष्णांना अशा ऐश्वर्य संपूर्ण स्थितीमध्ये पाहणं हे खऱ्या अर्थाने आपल्या दृष्टीचं ऐश्वर्य आहे.
So we should have RT.